स्पर्शा सुखतर स्पर्शो लोभे न विद्यते पिता पुत्र